नमस्कार, ऐकूयात काही ठळक घडामोडी. युवा व्यावसायिकांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देश म्हणून घडवण्याच्या प्रयत्नात आपलं योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. बिहारमध्ये IIM बोधगया इथे 6व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. भारताच्या भविष्याची जबाबदारी आजची तरुणाई आणि विद्यार्थी यांच्यावर आहे असंही ते म्हणाले. देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा उद्या चंद्रपुरात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे. मोरवा विमानतळाजवळच्या 16 एकराच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून नरेंद्र मोदी सुमारे 10 वर्षांनी चंद्रपूरमध्ये सभा घेणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यात सामान्य आणि पोलीस अशा 2 श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि भारतीय पोलीस सेवेतले माजी अधिकारी NK मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे विशेष निरीक्षक कर्मचारी, सुरक्षा दलं आणि मतदान यंत्रांवर देखरेख ठेवतील. लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना विविध परवानग्या मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुविधा या पोर्टलवर गेल्या 20 दिवसांमध्ये 73 अर्ज उपलब्ध झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. प्रचारासाठी रॅली, हंगामी कार्यालयं सुरू करणं, प्रत्यक्ष भेटींनी घरोघरी जाऊन करायचा प्रचार, व्हिडिओ व्हॅन, हेलिकॉप्टर्स आदी बाबींसाठीच्या परवानग्या या पोर्टलवर उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर देण्यात येणाऱ्या या परवानग्यांसाठी 44,600 अर्ज मंजूर करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. रामटेक तसंच यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेना मोठ्या फरकानं जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलेल्या सर्व निर्णयांची दखल घेतली जाते कारण कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम करतात असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे तर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील निवडणूक रिंगणात आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या 5 व्हिडिओ गेम पार्लर्सवर कुडाळ पोलिसांनी काल रात्री छापा टाकून 9,63,000 मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल केला असून पार्लर्सच्या मालकानंही आज ताब्यात घेतलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.